लुकाचे शुभवर्तमान याचा पाचवा अध्याय। मग असे झाले की तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले। तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्याची जाळी धूत होते। त्यातील एका होडीस येशू गेला, जी शिमोनाची होती, आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले। नंतर तो होडीस बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला। त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, होडी खोल पाण्यात घेऊन चल, मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड। शिमोनाने उत्तर दिले, साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो। मग त्यांनी तसे केल्यावर त्याच्या जाळ्यात माशाचा मोठा घोळका सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली। तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपले सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले। ते आले आणि त्या दोन्ही होड्या माशांनी इतक्या भरल्या की त्या बुडू लागल्या। हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे। कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते। तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्याच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले। मग येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील। मग तारवे किनाऱ्यावर लावल्यावर त्यांनी सर्व काही सोडले आणि त्याच्या मागे गेले। आणि असे झाले की येशू कोणा एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता। जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालता पडला आणि त्यास विनंती केली, प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात। तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो, आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले। मग येशूने त्यास निक्षून सांगितले की कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याचकास दाखव आणि त्याच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर। परंतु येशू विषयीच्या बातम्या अधिक पसरतच होत्या आणि मोठे जमाव त्याच्या ऐकण्यासाठी व आपल्या रोगापासून बरे होण्यासाठी जमू लागले। परंतु येशू रानामध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे। असे झाले की एका दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते। ते गालिल आणि यहुद्या प्रांत व यरुशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते। प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते, त्यामुळे तो रोग बरे करत असे। काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्यात व येशू समोर खाली ठेवण्यास प्रयत्न केला, परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना। म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले। त्याचा विश्वास पाहून येशू म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे। नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुषी स्वतःची विचार करू लागले, हा दूरभाषण करणारा कोण, देवाशिवाय कोण पापाची क्षमा करू शकतो? पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही आपल्या अंतकरणात असा विचार का करता? तुझ्या पापाची क्षमा झाली आहे किंवा उठ आणि चालू लाग, यातील कोणते म्हणणे सोपे आहे? पण तुम्हाला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे। म्हणून तो पक्षघात झालेल्या मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा। ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता तो उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला। ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले। ते फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्ट पाहिली आहे। या गोष्टी झाल्यावर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले। येशू त्यास म्हणाला, माझ्या मागे ये। तेव्हा लेवीने सर्व काही तेथे सोडले आणि उठून त्याच्या मागे गेला। नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदाराचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता। परंतु परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्याकडे तक्रार केली। ते म्हणाले, तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता? येशू त्यांना म्हणाला, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे। मी नीतिमानास बोलाव्यास आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे। ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परुषांचे शिष्य सुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात। येशू त्यांना म्हणाला, कोण असे करेल, वरड्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास कराव्यास लावता येईल काय? पण असे दिवस येत आहेत की वराला त्याच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील। त्याने त्यांना आणखी एका दाखला सांगितला, कुणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावित नाही। जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो, पण नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसत नाही। आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही। जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फुडून बाहेर उसळेल। नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे। कोणालाही जुना द्राक्षरस पिल्यानंतर त्यांना नवा नको असतो, कारण तो म्हणतो जुना द्राक्षरसच चांगला आहे।